त्यासाठी लॉग ऑन करा ycmou.digitalyunivercity.ac. यशवाणी क्लिक करा आणि ऐका यशवाणी लाईव्ह. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर असे अनेक शिक्षणक्रम राबवले जातात. अशा हजारो विद्यार्थ्यांसाठी विविध विषयाच्या अभ्यासक्रमांवर आधारित मार्गदर्शन करण्यासाठी, संबंधित विषयाबद्दल शंका निरसन करण्यासाठी आणि आपल्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी ऐका यशवाणी. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता या नंबरवर. त्यासाठी आमचा नंबर आहे कोड क्रमांक 0253 आणि नंबर आहे 2231480 2231481 आणि 2230334. या नंबरवर आपण फोन करून प्रश्न विचारू शकता आणि आपलं उत्तर तज्ञांपर्यंत तज्ञांकडनं ऐकू शकता. पण एक ऐका, प्रश्न विचारताना आपला कॉम्प्युटरचा आवाज कमी करायचा आहे किंवा कॉम्प्युटरपासून लांब जायचं आहे. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणी या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहात प्राध्यापक माधव कुलकर्णी यांच्याशी. हे गणित आणि संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. बीवायके कॉलेजमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. 30 वर्ष संख्याशास्त्र या विषयाशी त्यांचा खूप जवळचा अनुभव आहे, जवळचा शिकवण्याचा आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नगर, मुंबई येथे ते नेहमीच व्याख्यानाला जातात. महाराष्ट्राबाहेर त्रिवेंद्रम, त्रिचूर, हैदराबाद, इम्फाळ, कलकत्ता येथे सुद्धा त्यांची संख्याशास्त्र याविषयी व्याख्यानं झालेली आहेत. नुकताच त्यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्याच या तिथील विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. बरीच पुस्तकं संख्याशास्त्राशी निगडीत त्यांची प्रकाशित झालेली आहेत. अशा 30 वर्ष संख्याशास्त्र या विषयावर शिकवण्याचा अनुभव असलेल्या प्राध्यापक माधव कुलकर्णी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा आनंद आपण घेणार आहोत. आज ते आपल्याला संख्याशास्त्र म्हणजे काय याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर्व विद्यार्थी मित्रांच्याकडनं मी वतीनं त्यांचं या स्टुडिओमध्ये स्वागत करते. सर नमस्कार.
नमस्कार.
आजच्या कार्यक्रमात आपलं सर्व विद्यार्थी मित्रांकडनं स्वागत.
धन्यवाद.
सर, आज आपण आम्हाला संख्याशास्त्र म्हणजे काय याची ओळख करून देणार आहात.
बरोबर.
तर प्रथम याविषयी काय सांगाल?
स्टॅटिस्टिक्स या विषयाचा आवाका किती प्रचंड आहे आणि या विषयाने अक्षरशः जग कसं व्यापलं गेलेलं आहे हे आपल्याला खरं समजून घ्यायला हवं.
बरोबर.
त्यामुळे स्टॅटिस्टिक्स हा विषय, यामध्ये आपण नेमकं काय करतो, संख्याशास्त्रज्ञाचा नेमका रोल काय असतो, संख्याशास्त्र आणि गणित याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, का गणिताचाच एक भाग आहे, लोकांना अनेक या प्रकारच्या शंका आहेत, या संदर्भात आपण याच चर्चा करूया. स्टॅटिस्टिक्स हा विषय अभ्यास करायचा म्हटला किंवा स्टॅटिस्टिक्स हा शब्द जरी कानावरती पडला तरी अनेकांच्या भुवया उंचावतात, कपाळावरती आठ्या पडतात. अनेकांना तर त्या संबंधात काही ऐकण्याची सुद्धा इच्छा नसते. पुरे झाली ती आकडेवारी आणि टक्केवारी अशी टिप्पणी काही जण करतात, पण काही मंडळींना जरा कुतूहल असते. तुम्ही संख्याशास्त्राचे अध्यापक किंवा संशोधक वर्षानुवर्ष नेमकं करता तरी काय? आकडेवारीत संशोधन करायचे असते म्हणजे नेमके काय तुम्ही करता? संख्याशास्त्रासारखा रटाळ विषय आम्ही का बरे शिकायचा? आमच्या दैनंदिन जीवनासाठी या विषयाचं काय देणं घेणं आहे? असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जातात.
बरोबर.
आजच्या व्याख्यानामध्ये मी या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे.
नक्की सर.
आपण सुरुवात करूया.
येस सर. सर, आपण आताच संख्याशास्त्राविषयी बरेच प्रश्न आहेत असं सांगितलं, पण संख्याशास्त्र नक्की काय याचं जरा स्पष्टीकरण आम्हाला कराल.
बरोबर. स्टॅटिस्टिक्स या विषयाला किंवा या शब्दाला आपण असं म्हणू, दोन मराठीत शब्द आहेत पर्यायी जे कॉमनली सर्वसामान्यपणे वापरले जातात. उदाहरणार्थ आकडेवारी आणि संख्याशास्त्र.
बरं.
तर आकडेवारी म्हणजे काय आणि संख्याशास्त्र म्हणजे काय आणि या दोघात साम्य काय आणि फरक काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. आपण काही विधानं खाली बघूया. महाराष्ट्राची लोकसंख्या 10 कोटी आहे आणि मुंबईची लोकसंख्या 2 कोटीपर्यंत जायची शक्यता आहे. हे पहिलं विधान. भारतामध्ये गव्हाचं उत्पादन 800 मिलियन टन्स इथपर्यंत जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये 55,000 शाळा आहेत, प्राथमिक शाळा आहेत. एका लोकलमधून मुंबईतून साधारणतः 1600 ते 1700 पॅसेंजर्स प्रवासी वाहतूक होण्याची क्षमता असते, पण प्रत्यक्षामध्ये मात्र 6-7 हजार प्रवासी त्या लोकलमधून प्रवास करत असतात. शेअरचा इंडेक्स जो आहे तो आता 16,000 पोहोचलेला आहे आणि त्याचं पुढे काय होणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. ही सर्व जी विधानं आहेत याला आपण म्हणू इन्फॉर्मेशन, आकडेवारी. ही महत्वाची असतेच, परंतु संख्याशास्त्रासाठी जो असतो एक कच्चा माल. या आकडेवारीचा उपयोग करून त्याच्यातून आपल्याला जर का काही नेमकेपणाने निष्कर्ष काढता आले तर आपण संख्याशास्त्राचा योग्य प्रकारे उपयोग करतो असं आपल्याला म्हणता येईल. हा उपयोग आपण कशाप्रकारे करणार आहोत हे बघण्याचा आपला हा आजचा महत्वाचा हेतू आहे. लक्षात ठेवा, गोष्टी जेव्हा निश्चित असतात तेव्हा त्या ठिकाणी संख्याशास्त्राची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ तुम्ही जर का मार्केटमध्ये गेला, भाजी मंडईमध्ये गेला आणि समजा 1-5 किलो बटाटे विकत घेतले. आज बटाट्याचा काय भाव आहे?
20 रुपये.
20 रुपये किलो भाव आहे. म्हणजे 20 रुपये गुणिले 5, 100 रुपये तुम्हाला द्यावे लागतील.
बरोबर.
ह्याच्यामध्ये गणित आहे. हे गणित तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा शिकलेलं आहात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या ज्या 4 प्रमुख गोष्टी आहेत, क्रिया आहेत आकड्यांवरती करतो, त्या केल्यानंतर ही उत्तर आपल्याला मिळू शकतात. म्हणजे गणित म्हणजे काय, ज्या ठिकाणी गोष्टी नक्की आहेत, ए गुणिले बी बरोबर उत्तर सीच येतं, ते कोणीही कुठेही केलं तरी त्यामध्ये फरक पडत. परंतु आता आपण एक थोडा वेगळा गणित घेऊया. तुम्ही सर्वजण स्कूटर किंवा फटफटी चालवत असाल. 1 लिटर जर का पेट्रोल जर का आपण त्या घातलं गाडीमध्ये तर स्कूटर किंवा फटफटी तुमची किती किलोमीटर धावते, म्हणजे या गाडीचं ऍव्हरेज काय,
बरोबर,
या संदर्भात आपण विचार करायला लागलो तर आपल्याला काय उत्तर मिळतील? तर तुम्ही म्हणाल कधी 40 किलोमीटर ऍव्हरेज मिळतं, कधी 45 किलोमीटर मिळतं, पण साधारणतः 40-42 दरम्यान उत्तर मिळतं.
बरोबर.
तुम्ही म्हणताय 40-42 किलोमीटर पर लिटर हे ऍव्हरेज मिळतं. याचा अर्थ कधी तुम्हाला याच्यापेक्षा कमी ऍव्हरेज मिळतं, कधी याच्यापेक्षा फटफटी जास्त धावते. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की गाडीची जी सरासरी आपल्याला मिळते किती किलोमीटर ती धावणार आहे 1 लिटरमध्ये, हे कुठल्या कुठल्या गोष्टींवरती अवलंबून असतं? क्षणभर विचार करा, मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं सापडतील. उदाहरणार्थ गाडी किती नवीन आहे किंवा किती जुनी आहे याच्यावरती ते अवलंबून आहे.
बरोबर.
गाडी कोण चालवते ह्याच्यावरती ते अवलंबून असणार. म्हणजे स्त्री गाडी चालवतीये का पुरुष गाडी चालवतीये ह्याच्यावरती ते अवलंबून असेल का? क्षणभर विचार करा. मित्र हो, ही गाडी 2 लोकांसाठी खरं निर्माण केलेली असते. म्हणजे साधारणतः आपण 55-60 किलो सरासरी वजन मानलं तर 120 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता या स्कूटरची किंवा मोटरसायकलची असते असं आपल्याला मानता येईल. तुम्ही आजकाल कॉलेजचे विद्यार्थी किती जण या गाडीवरती बसतात हे बघितलंय का? 3-4 अहो मी तर 5 विद्यार्थी सुद्धा गाडीवरती बसलेले बघितलेले आहेत. किंवा नवरा बायको, त्यांची 2 मुलं आणि एखादं अजून मूल कडेवर घेतलेलं आहे. अशा प्रकारे जर का गाडी चालवली तर गाडीचं ऍव्हरेज वरती याचा परिणाम होईल का नाही? क्षणभर विचार करा आणि मग तुमचं उत्तर काय येईल? सकारात्मक येईल की याचा नक्की परिणाम होत असणार असं तुम्हाला वाटेल.
बरोबर.
ही गाडी तुम्ही सकाळी चालवताय, दुपारी चालवताय, का संध्याकाळी चालवताय, का रात्री उशिरा चालवताय, ह्याच्यावरती सुद्धा ऍव्हरेज अवलंबून असतं असं माझं म्हणणं आहे. असं का बरं? भर दुपारी जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा रस्त्यामध्ये वाहतूक खूप असते. तुम्हाला वेळोवेळी क्लच दाबावा लागतो, ऍक्सलरेटर दाबावा लागतो आणि गाडीच्या वेगामध्ये फरक पडतो.
बरोबर.
तुम्ही एका सातत्याने गाडी काही वाहू शकत नाही. म्हणजे थोडक्यात गाडीला किती ऍव्हरेज मिळणार आहे, दरवेळेस 1 लिटर पेट्रोल टाकलं तर दरवेळेस ती गाडी तेवढीच धावेल याची खात्री नाही. म्हणजे गाडीचं ऍव्हरेज किती मिळावं हे कुठल्या कुठल्या गोष्टींवरती अवलंबून आहे आणि त्याचा एकमेकांशी संबंध काय याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला पटेल. म्हणजे या ठिकाणी गोष्टी निश्चित नाहीत. दरवेळेस एक लिटर पेट्रोल मध्ये गाडी 40 किलोमीटरच धावेल याची खात्री नाही. गाडी निर्मिती करणारे गाड्यांचे उत्पादक अनेक वेळा ऍडव्हर्टाईज करतात की आमची गाडी 60 किलोमीटर धावेल,
बरोबर,
पण एक तळटीप दिलेली असते अंडर आयडियल कंडिशन्स. पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये या आयडियल कंडिशन्स कधी कोणी नसतात, कधी पाळल्या जात नाहीत. आपले रस्ते सुंदर नसतात, गुळगुळीत नसतात, खड्डे असतात, जागोजागी ब्रेक दाबावे लागतात, प्रत्येक चौकामध्ये थांबावं लागतं. आणि ह्याच्यामुळं आयडियल कंडिशन्स कधीच न मिळाल्यामुळं उत्पादकांनी जे ऍव्हरेज सांगितलेलं आहे ते आपल्याला कधीही मिळताना दिसत नाही. संख्याशास्त्र या ठिकाणी वापरता येईल असं मला वाटतं. मग तुम्ही मला असं विचाराल की संख्याशास्त्र म्हणजे काय, गाडीला किती ऍव्हरेज मिळेल हे बघण्याचं शास्त्र आहे का? नाही. मी तुम्हाला असं सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी गोष्टी अनिश्चित आहेत त्या त्या ठिकाणी संख्याशास्त्र वापरता येतं. आणि एक लिटर पेट्रोलमध्ये गाडी किती धावेल, कुठल्या गोष्टींवरती हे ऍव्हरेज मिळणं अवलंबून आहे, या संदर्भात अभ्यास संख्याशास्त्राच्या मदतीने करता येतो. थोडक्यात संख्याशास्त्र हे वाहतुकी संदर्भात सुद्धा आपल्याला वापरता येईल असं आपल्याला दिसतं. आता मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. तुम्ही डोळ्यासमोर एक चित्र आणा, तुम्ही प्रसूतीगृहामध्ये उभा आहात, काय तुम्हाला तिथं दिसतं? एखादा पुरुष इयरधारा घालत उभा असतो, त्याची बायको आतमध्ये बाळंतिणीच्या वेदना सहन करत असते आणि आजूबाजूचे लोक काळजीने उभे असतात. त्यांच्यासमोर असा प्रश्न असतो की बाळ बाळंतीण सुखरूपपणे राहणार आहेत का नाही, जन्माला कोण येणार आहे. पहिल्यांदा सगळ्यांची अशी इच्छा असते की ही डिलिव्हरी जी आहे, बाळणपण जे आहे ते सुरळीत होऊ द्यात. बाईला वेदनामुक्त पद्धतीने जर का डिलिव्हरी करता आली तर सगळ्यांना आनंद होतो. पण एकदा काही डिलिव्हरी झाली, गर्भारपणातून तो मुलगा किंवा मुलगी बाहेर आली की मुलांना लोकांना प्रश्न असतो, उत्सुकता असते, जन्माला येणारं मूल आहे ते मुलगा की मुलगी. लक्षात ठेवा की मुलगा किंवा मुलगी काहीही जन्माला येऊ शकतं, पण याची शक्यता काय असं जर का तुम्ही मला विचारलं तर या ठिकाणी संख्याशास्त्र परत आलं. दरवेळेस मुलगाच जन्माला येईल याची काही खात्री नाही, दरवेळेस मुलगीच जन्माला येईल याची काही खात्री नाही. भारतामध्ये सेक्स रेशो ही अतिशय एक महत्वाची गोष्ट आहे. 1000 पुरुषांच्या मागे किती मुली जन्माला येतात हे गोष्टी महत्वाच्या आहेत. हा आकडा हळूहळू कमी होतोय आणि सरकारला ही खूप चिंतेची गोष्ट वाटतेय. लक्षात ठेवा, मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं ह्याच्यामध्ये संख्याशास्त्र दडलेलं आहे. ते कसं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्हाला माहिती आहे की स्त्रीकडे एक्स आणि एक्स ही क्रोमोसोमची पेअर असते आणि पुरुषाकडे मात्र एक्स आणि वाय क्रोमोसोमची पेअर असते. त्यामुळे स्त्री गर्भधारणा जेव्हा होणार असते तेव्हा तिच्याकडून एक्स क्रोमोसोमच अपत्याला मिळत असतो आणि वडिलांच्याकडून मात्र एक्स क्रोमोसोम मिळू शकतो किंवा वाय क्रोमोसोम मिळू शकतो. एक्स आणि एक्स क्रोमोसोम जर का एकत्र आले तर मुलगी जन्माला येते. एक्स आणि वाय क्रोमोसोम जर का एकत्र जन्माला आले तर एकत्र त्यांचा संयोग झाला तर मुलगा जन्माला आलेला तुम्हाला दिसेल. म्हणजे मुला जन्माला येणारं मूल हे मुलगा असावं का मुलगी असावं हे सुद्धा टॉसिंग ऑफ अ कॉईन सारखं झालं. छापा पडणार का काटा पडणार हे जसं दैवावरती अवलंबून आहे तसंच एक्स क्रोमोसोमला दुसरा एक्स क्रोमोसोम भेटणार का वाय क्रोमोसोम भेटणार याच्यावरती अपत्याचं लिंग ठरत असतं. म्हणजे जन्माला येणारं मूल हे मुलगा व्हावं का मुलगी व्हावं हे खरं तर पिता ठरवत असतो आणि आई ठरवत नसते. मला असं वाटतं की सर्व विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती होणं आवश्यक आहे.
बरोबर.
आजकाल आपण स्त्रियांना या बाबतीत अनेक वेळा दोष दिला जातो तर तो दोष कदाचित द्यायचाच असेल तर तो पुरुषांना द्यावा लागेल आणि स्त्रियांना देऊन काही चालणार नाही. लक्षात ठेवा, टॉसिंग ऑफ अ कॉइन, छापा पडणार का काटा पडणार अशा प्रकारच्या सोप्या सोप्या उदाहरणातून आपण स्टॅटिस्टिक्स शिकत असतो. पण छापा का काटा पडणार याचा अभ्यास का करायचा ही गोष्ट समजून घेण्याची महत्वाची आहे. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी अनिश्चितता असते आणि म्हणून आपण संख्याशास्त्राचा अभ्यास व्यवस्थितपणे करायला हवा. संख्याशास्त्र विषय समजून घ्यायला हवा. थोडक्यात संभाव्यतेचं गणित समजून घ्यायला हवं. ओके. या टॉसिंग ऑफ अ कॉईन बद्दल आपण अनेक प्रकारे चर्चा करू शकतो. तुम्हाला सगळ्यांना वन डे मॅचेस बघायला आवडतात.
हो.
क्रिकेटच्या टेस्ट मॅचेस बघायला आवडतात. काय होतं, टेस्ट मॅच सुरू व्हायच्या अगोदर काय असतं किंवा वन डेची मॅच सुरू व्हायच्या अगोदर पहिल्यांदा काय होतं, दोन कप्तान पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानामध्ये येतात, अंपायर जो असतो पंच जो असतो त्याच्या हातामध्ये काटा असतो, तो छापा किंवा काटा पडणार काय पडणार असं प्रतिस्पर्धी कप्तानांना विचारतो आणि त्याच्यातून सुरुवात होते मॅच. मग कोणीतरी सांगतो छापा पडेल, दुसरा म्हणतो काटा पडणार आणि मग प्रत्यक्षात काय पडतो छापा किंवा काटा हे आपण बघतो. विचार करा क्षणभर की लागोपाठ देखारा कप्तान जर का टॉस हारायला लागला म्हणजे पहिल्यांदा छापा पडला नाही, दुसऱ्यांदा छापा पडला नाही, तिसऱ्यांदा छापा पडला नाही, तर मनात शंका यायला लागते ना की आमचा कप्तान जो आहे तो दरवेळेस टॉस का बरं हरतोय. म्हणजे नाणं जर का अनबायस्ड आहे म्हणजे ते सिमेट्रिक आहे, छापा किंवा काटा पडण्याची जर का शक्यता सारखीच असेल तर कधीतरी मी जिंकायला हवा, कधीतरी माझा प्रतिस्पर्धी कप्तान जिंकायला हवा. एक 10 वेळा जर का टॉस झाला तर 5 वेळा मी जिंकलो 5 वेळा मी हारलो तर माझा विश्वास बसू शकतो की हे जे नाणं जे आहे हे चांगलं नाणं आहे. तुम्ही अशा प्रकारचं नाणं शोले या सिनेमामध्ये बघितल्याचं तुम्हाला आठवत असेल की दरवेळेस तिथं शेवटी छापाच पडतो असं आपल्याला सिनेमा संपता संपता समजतं. म्हणजे हे जे नाणं होतं हे बायस्ड कॉईन होतं.
बर,
अशा प्रकारे बायस्ड कॉईन आणि अनबायस्ड कॉईन याचा विचार करणं खूप महत्वाचा असतो. तुम्ही म्हणाल दैनंदिन जीवनामध्ये या टॉसिंग ऑफ अ कॉईनचं महत्व काय हे जरा थोडं समजावून सांगता का? मग मी तुम्हाला अतिशय एक सोपं उदाहरण सांगणार आहे. तुम्ही बाजारामध्ये जाता, सुपर मॉलमध्ये जाता, मार्केटमध्ये जाता, किराणा मालाच्या दुकानात जाता आणि तिथं तुम्ही 1-1 किलोच्या मिठाच्या बॅग्स विकत घेता. त्या बॅगेंवरती लिहिलं असतं द वेट इज 1 kg ऍट द टाइम ऑफ पॅकिंग.
बरोबर,
जेव्हा त्याची बांधणी केली तेव्हा त्याच्यावरती वजन 1 किलो असतं. मग आपण घेताना ते कमी व्हायचं काही कारण आहे का?
नाही,
काहीच कारण नाही. मग आपण प्रत्यक्षात कधी वजन करून बघतो का? आपण प्रत्यक्षात ते कधी वजन करून बघत नाही. ग्राहक म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडतो असं मला वाटत नाही. पण समजा आपण म्हणलं की सरासरी वजन 1 किलो असतं तर मी पहिली बॅग घेतली त्याचं वजन केलं ते आलं 990 ग्रॅम.
बर,
दुसरी बॅग घेतली त्याचं वजन आलं 995 ग्रॅम. तिसरी बॅग आली वजन आलं 998 ग्रॅम. चौथी बॅग घेतली 993 ग्रॅम. अरे जर का सरासरी आपल्याला 1 किलो यायला पाहिजे असेल म्हणजे मध्यबिंदू जर का आपल्याला 1 किलो पाहिजे असेल तर कधीतरी वजन कमी यायला पाहिजे, कधीतरी वजन जास्त यायला पाहिजे, तरच सरासरी 1 किलो येणार. पहिल्यांदा मी छापा काटा हारलो म्हणजे वजन कमी आलं, दुसऱ्यांदा पण मी हारलो वजन कमी आलं, तिसऱ्यांदा पण हारलो मी कमी आलो, असं जर का लागोपाठ 6-7-8 वेळा झालं तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये काहीतरी बनवा बनवी आहे, हे रिफिलिंग मशीन जे आहे ते बरोबर 1 किलोला सेट केलेलं नसणार, ते कदाचित 995 ग्रॅमला सेट केलेलं असेल, त्यामुळे कधी वजन 995 पेक्षा कमी येतंय, कधी वजन 995 पेक्षा जास्त येतंय, पण कधीही वजन 1 किलोपेक्षा जास्त न येणं याचा अर्थ ग्राहकाची कुठेतरी लुबाडणूक होती आहे.
बर बर,
म्हणजे टॉसिंग ऑफ अ कॉइन आणि मिठाच्या बॅगेचं वजन 1 किलोपेक्षा कमी असणं हे एकसारखंच आहे. पण आपण पहिल्यांदा गणित करायचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा वजन कमी येण्याची शक्यता किती? 1/2. लागोपाठ 2 बॅगा कमी येण्याची शक्यता किती? तर पहिली बॅग गुणिले दुसरी बॅग याची शक्यता किती? याचं आपण जर का थोडं गणित शिकू, काही दिवसांनी आपण ते गणित शिकू, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की 1/2 × 1/2 म्हणजे 1/4 म्हणजे 0.25. असं जर का आपण लागोपाठ 6-7-8 वेळा जर का झालं तर आपल्या लक्षात येईल की लागोपाठ 7 वेळा जर का वजन कमी आलं तर 1/2 to the power 7 म्हणजे 1/2 याचा 7 वेळा गुणाकार करून बघा. हा आकडा 1/100 कमी येतो.
बर,
म्हणजे 100 एकदाच अशी वेळेची शक्यता आहे. त्याहीपेक्षा जर का आपली प्रोबॅबिलिटी संभाव्यता जर का कमी असेल तर मात्र आपण या ठिकाणी शंका घ्यायला हवी की ग्राहकाची नेमक्या पद्धतीने लुबाडणूक होती आहे. सध्या ग्राहकांसंदर्भात अतिशय व्यवस्थित कायदे झालेले आहेत. ग्राहकांनी समजूतदारपणाने जर का या गोष्टीचा अभ्यास केला, संख्याशास्त्राचा जर का अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की संख्याशास्त्राचा केवळ अभ्यास केल्यामुळे अशा प्रकारची जर का तुम्ही माहिती गोळा केली तर तुम्हाला संख्याशास्त्र दैनंदिन जीवनातही उपयोगी पडतं याचा तुम्हाला अंदाज येईल. म्हणून आपण संख्याशास्त्राचा अभ्यास करायला हवा. संख्याशास्त्र विषयाचे जे ऍप्लिकेशन्स आहेत, विविध उपयोग आहेत, ते आपण समजून घ्यायला हवेत. पण लक्षात ठेवा, संख्याशास्त्राचे जे नियम आहेत ना ते फिजिक्स आणि केमिस्ट्री सारखे नियम नाहीत.
बर,
त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. म्हणजे काय, उदाहरणार्थ तुमच्याकडे शाई आहे, त्या शाईच्या एका बिंदूचे जे काही नियम आहेत, एका थेंबाचे जे काही प्रॉपर्टीज आहेत, त्या सर्व शाईच्या प्रॉपर्टीज असतात. संख्याशास्त्रामध्ये मात्र असं होत नाही. संख्याशास्त्रामध्ये आपण ज्याला म्हणतो पॉप्युलेशन लॉज आहेत, म्हणजे एकाच झाडाला भरपूर आंबे येतात पण प्रत्येक आंब्याचं वजन वेगवेगळं असतं. आंबा मात्र झाडावरून पडला की तो खालीच पडतो, हा ग्रॅव्हिटेशनचा लॉ झाला. पण प्रत्येक आंब्याचं वजन हे कमी जास्त असू शकतं. त्यामुळे आंब्याचं सरासरी वजन किती असं जेव्हा आपण प्रश्न विचारतो, तेव्हा जरी एकाच झाडाचे ते आंबे असतील तरी प्रत्येक आंब्याचं वजन कमी जास्त असू शकतो. अहो, म्हणून तर आता आपण डझनावरती आंबे घेत नाही, आता लोक किलोवरती आंबे विकायला लागले आहेत. एका किलोमध्ये किती आंबे बसतात, तुम्ही तुमचा अभ्यास करून बघा. कदाचित तुमच्या लक्षात येईल की आंब्याची जात कुठली आहे याच्यावरती ते अवलंबून आहे. हापूसचा आंबा वेगळा, पायरीचा आंबा वेगळा, नंतर वेगवेगळ्या ठिकाणचे आंबे आपल्याला उपलब्ध असतात. त्या आंब्याची जर का तुम्ही जात बघितली तर एका किलोमध्ये आंबे किती बसतात या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. म्हणून स्टॅटिस्टिकचा अभ्यास करत असताना माझ्या बाबतीत काय गोष्ट घडली असा प्रश्न विचारणं हा चुकीची बाब असते. म्हणजे माझ्या घरात जर का दोन मुलं जन्माला आली आणि ती दोन्ही जर का लागोपाठ मुलं आली किंवा मुली आल्या, तर टॉसिंग ऑफ अ कॉइनचा आपण विचार केला तर काय घडलं असा जर का प्रश्न विचाराल तर सांगता येत नाही. परंतु अशा प्रकारे दोन मुलं जन्माला आलेली जर का आपण 100 घरं बघितली, म्हणजे 200 मुलं जन्माला आलेली तसं समजा, तर आपल्याला असं दिसेल की सरासरीनी साधारणतः त्याच्यामधली निम्मी मुलं असायला हवीत आणि निम्म्या मुली असायला हव्यात. पण प्रत्येक घरातच तसं असायला हवं असा आग्रह धरण्याचं काही कारण नाही. समजा दोन मुलं घरात जन्माला आले असतील तर त्यातला कदाचित पहिला मोठा मुलगा असेल, छोटा पण मुलगा असेल, किंवा पहिली मुलगी असेल, दुसरा मुलगा असेल, किंवा पहिली मुलगी झाली असेल आणि दुसरा मुलगा असेल, किंवा दोन्ही मुली झालेल्या असतील. आपण जेव्हा संख्याशास्त्राचा विचार करतो तेव्हा आपण याची शक्यता किती आहे याचा गणित करत असतो, आणि या शक्यता पॉप्युलेशन लेवलवरती संपूर्ण समाजासाठी खऱ्या आहेत का नाही याचा आपण अभ्यास करत असतो. त्यामुळे संख्याशास्त्र या विषयाची एक प्रकारे मर्यादा आहे. संख्याशास्त्र हे प्रत्येक केसमध्ये लावता येत नाही, जसं फिजिक्स लावता येतं. उदाहरणार्थ बॉयल्स लॉ आहे, P1V1 = P2V2, किंवा न्यूटनचे लॉज आहेत, गतिविषयक नियम आहेत, ते जसे प्रत्येक पार्टिकलला खरे आहेत तसे संख्याशास्त्राचे नियम प्रत्येक युनिटला खरे असतील असं आपण मानायचं काही कारण नाही. परंतु पॉप्युलेशन ऍज अ होल बिहेव्हिअर म्हणून त्याच्याकडे काय असू शकतं हे आपल्याला बघता येतं. संख्याशास्त्र हा विषय तुलनेने नवीन आहे. संख्याशास्त्राचा जर का तुम्ही इतिहास बघायचा प्रयत्न केला तर जास्तीत जास्त त्याला 100 ते 110 वर्ष झालेली आहेत. आज ज्याला मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स म्हणतात त्याचा उगम तर 1900 साली झाला असं मी म्हणतो. त्यापूर्वी संख्याशास्त्राचा म्हणजे आकडेवारीची माहिती उपलब्ध करून घेतली जायची, पण ते राज्यशकट चालवण्यासाठी. राज्य चालवण्यासाठी किती सैनिक हवे, त्यांना किती खायला प्यायला हवं, किती उत्पन्न येतं आणि कसा लोकांना, समाजांना आणि त्यातील लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करावा, यासाठी पूर्वीचे राजे राजवाडे संस्थानिक ही माहिती गोळा करायचे. म्हणजे 200 वर्षापूर्वी सुद्धा संख्याशास्त्राचा उपयोग केला जायचा, पण ज्याला आज मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स म्हणतात तो मात्र त्यावेळेस डेव्हलप झालेला नव्हता. आपण सुरुवातीलाच असा विचार केला की संख्याशास्त्र हा विषय तुलनेने नवीन आहे, तर किती नवीन आहे हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय की 1900 साली हा संख्याशास्त्र विषय सुरू झाला. तर संख्याशास्त्र विषयामध्ये पहिला MSc डिग्री देण्याचं काम पुणे विद्यापीठाने 1952 साली केल्याचं मला दिसतंय. म्हणजे संख्याशास्त्रामध्ये फॉर्मल शिक्षण घेण्याची सुद्धा परंपरा ही गेल्या 50-60 वर्षातलीच आहे असं आपल्याला मानता येईल. संख्याशास्त्रामधला पहिला नामांकित विद्यार्थी कोण भारतामधला, असा जर का तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी डॉक्टर PV सुखात्मे, पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचं नाव घेईन. 1930 साली या ग्रहस्थांनी लंडन विद्यापीठामध्ये गेले आणि युनिव्हर्सिटी ऑफ लंडन त्या ठिकाणी जाऊन त्यांनी संख्याशास्त्रातलं एज्युकेशन घेतलं. एशियामधला मी असं म्हणेन की हा पहिला विद्यार्थी होता की ज्यांनी संख्याशास्त्रामधलं फॉर्मल एज्युकेशन घेतलं. भारतामध्ये अनेक संख्याशास्त्राची एक परंपरा आहे, संख्याशास्त्रज्ञांची परंपरा आहे, आणि त्याच्यामध्ये 2-3 नावं तुम्हाला अग्रगणी आहेत असं मी तुम्हाला सांगेन. उदाहरणार्थ डॉक्टर प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. हे नाव सर्वांना माहिती असायलाच हवं. संख्याशास्त्राच्या अभ्यासकांना तर या नावाची माहिती असण्याची अतिशय आवश्यकता आहे. आशियामधील एक अतिशय नामांकित इन्स्टिट्यूट कलकत्त्याला आहे, त्याला आपण इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट म्हणतो, आणि भारतीय संसदेने त्याला विशेष उल्लेख केलेला आहे आणि त्या संस्थेला स्वतःच्या डिग्रीज त्याच्या परवानगी दिलेली आहे. दुसरं नाव आहे डॉक्टर पी व्ही सुखात्मे, जे आता नाही आहेत, त्यांना त्या जन्माला त्यांच्या 100 वर्षे होऊन गेली. आणि तिसरं नाव मी तुम्हाला आवर्जून सांगेन, डॉक्टर सी आर राव.
बर,
किंबहुना ग्लिम्सेस ऑफ स्टॅटिस्टिकल हेरिटेज ऑफ इंडिया या नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटने काढलेलं आहे. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही ते पुस्तक जरूर घ्या. संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना संख्याशास्त्राची परंपरा भारताने कशी जोपासलेली आहे आणि भारताचं नाव सर्व जगात सर्व दूर कसं नेलेलं आहे, आणि हे दूर न्यायचं काम गेल्या 50 वर्षापूर्वीच झालेलं आहे. आज भारताचं नाव सगळ्या जगात जे आहे ते आयटी मध्ये आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, या ठिकाणी भारतातले विद्वान संगणक शास्त्रज्ञ सर्व जगात जात आहेत. परंतु ही परंपरा, भारतातील विद्वान लोक परदेशात जात आहेत, तिथं स्थायिक होत आहेत, तिथल्या विद्यापीठामध्ये नोकरी करत आहेत आणि लोकांना शिक्षण देत आहेत, ही परंपरा खरं सांगायचं तर संख्याशास्त्रांनी 1940-50 पासून सुरू केलेली तुम्हाला दिसेल. अशा या विषयाचे तुम्ही अभ्यासक आहात, अशा हा विषय तुमच्या अभ्यासाला आहे, म्हणून ह्या विषयाचं महत्व आहे. म्हणून या संख्याशास्त्रा संदर्भात जे बारकावे आपण समजून घ्यायला हवेत ते आपण आपल्या व्याख्यानांच्या मालिकांमधून समजून घेणार आहोत. संख्याशास्त्राचे डेफिनेशन करायचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे. माझ्या मते अशा प्रकारे डेफिनेशन करण्यामध्ये काही फारसा अर्थ नसतो, कारण हाती शेवटी काही लागत नाही.
बरोबर,
आपण विज्ञानाची डेफिनेशन करतो का, आपण केमिस्ट्रीची डेफिनेशन करतो का, आपण जीवशास्त्राची डेफिनेशन करतो का, नाही करत. हे तर विषय मला वाटतं 700-800-900 वर्ष जुने आहेत. आयुर्वेद शास्त्र प्रचंड जुनं आहे, पण तो आपण याचा कधी डेफिनेशन काय असं कोणी प्रश्न विचारत नाही. परंतु संख्याशास्त्र हा विषय तुलनेने नवीन होता, त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात अनेक लोकांनी डेफिनेशन करायचा प्रयत्न केलेला आहे. वेबस्टर आहे, बाउले आहे, यूल अँड कॅन्डॉल आहेत, यांनी डेफिनेशन केलेले आहेत, त्या मी तुम्हाला पटकिनी सांगतो. स्टॅटिस्टिक्स आर द क्लासिफाईड फॅक्ट्स रिप्रेझेंटिंग द कलेक्शन ऑफ द पीपल इन अ स्टेट, स्पेशली दोज फॅक्ट्स विच कॅन बी स्टेटेड इन नंबर ऑर इन टेबल्स ऑफ नंबर्स ऑर इन एनी टॅब्युलर ऑर क्लासिफाईड अरेंजमेंट्स. ही वेबस्टरांची डेफिनेशन आहे, ही खूप प्रसिद्ध डेफिनेशन आहे. बॉलेनची डेफिनेशन अशी आहे, स्टॅटिस्टिक्स आर न्युमरिकल स्टेटमेंट्स ऑफ फॅक्ट्स इन एनी डिपार्टमेंट ऑफ एन्क्वायरी प्लेस्ड इन रिलेशन टू इच अदर. यूल आणि केंडॉल या दोन नामवंत शास्त्रज्ञांची डेफिनेशन आहे, बाय स्टॅटिस्टिक्स वी मीन क्वांटिटेटिव्ह डेटा अफेक्टेड टू अ मार्क्ड एक्सटेंड बाय मल्टिप्लिसिटी ऑफ कॉजेस. आणि शेवटची डेफिनेशन सांगून मी थांबणार आहे, स्टॅटिस्टिक्स मे बी डिफाईन्ड ॲज द ॲग्रिगेट ऑफ फॅक्ट्स अफेक्टेड टू अ मार्क्ड एक्सटेंड बाय मल्टिप्लिसिटी ऑफ कॉजेस न्युमरिकली एक्सप्रेस्ड एन्युमरेटेड or estimated according to a reasonable standard of accuracy collected in a systematic manner for a predetermined purpose and placed in relation to each other. शेवटची डेफिनेशन जी आहे ती काळजीपूर्वक ऐकण्यास पाहिजे आणि त्याचा अभ्यास करायला पाहिजे. थोडक्यात काय, तुमच्या समोर जर का एखादी समस्या असेल, त्या समस्येचं उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न म्हणून तुम्ही योग्य प्रकारे आकडेवारी गोळा करायला हवी. योग्य प्रकारे हा शब्द महत्वाचा आहे. योग्य प्रकारे आकडेवारी गोळा केली तरच त्या प्रश्नाकडे आपल्याला उत्तर देता येईल. ही आकडेवारी गोळा केल्यानंतर त्याचं शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करायला हवं, आणि हे विश्लेषण करत असताना संख्याशास्त्राच्या नियमाचं आपल्याला पालन करायला हवं. आणि हे निष्कर्ष जेव्हा आपण काढू तेव्हा ज्या प्रश्नासंदर्भात ते जे निष्कर्ष काढलेले आहेत त्या प्रश्नासंदर्भात आपल्याला काय खुलासा झाला याचं विवेचन आपल्या निष्कर्षामध्ये असायला हवं. आणि त्यात जर काही कमतरता असेल तर नवीन सूचना करण्यासाठी म्हणजे रेकमेंडेशन्स करण्यासाठी उपलब्ध माहितीचा उपयोग करायला हवा. म्हणजे समस्या सोडवण्यासाठी संख्याशास्त्राचा उपयोग, या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आजकाल भारतामध्ये अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी शेवटी पर्याय नसतो. देशासारखी एक मोठी यंत्रणा चालवायची आहे, 100 कोटी लोकसंख्येचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे, या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांची नेमकेपणाने जर का मांडणी झाली नाही तर त्याच्यावरती आपण उपाय कसा शोधणार.
बरोबर,
हे नेमकेपणाने प्रश्न समजून घेण्यासाठी संख्याशास्त्राचा उपयोग करतात. म्हणजे थोडक्यात स्टॅटिस्टिक्स कॅन बी युज्ड एज अ टूल, हे एक साधन आहे आणि या साधनाचा उपयोग आपण समस्या सोडवण्यासाठी असं करत असतो. ह्या साधनाचा अनेक वेळा दुरुपयोग झालेला सुद्धा तुम्हाला दिसेल, पण त्या साधनाचा त्यामध्ये काही दोष नाही हो. अहो विमानांचा सुद्धा दुरुपयोग अतिरेक्यांनी केला आणि अमेरिकेतले ट्विन टॉवर सोडवलेच ना,
बरोबर,
मग त्यात विमानांचा काही दोष नाही. तसंच संख्याशास्त्राचा जर का कोणी दुरुपयोग करत असेल तर त्यासाठी संख्याशास्त्राला किंवा स्टॅटिस्टिशियन लोकांना दोष देण्याचं कारण नाही. संख्याशास्त्र हे एकदा साधन आहे म्हणल्यानंतर ते ज्यांच्या हातामध्ये आहे, जे लोक जे वापरतायत ते जबाबदारीने ते वापरतायत का नाही हे बघणं महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संख्याशास्त्राचा अभ्यास करत असताना आकडेवारी कशी गोळा करायची, ती मोजायची कशी, या संदर्भात अनेक गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. त्या आपण एक एक मुद्दा आपण जशा प्रकारे प्रश्न विचाराल किंवा या संदर्भात आपण जेव्हा पुन्हा एकदा भेटू त्या संदर्भात आपण ती चर्चा करू.
सर, आता आपण बोललात की संख्याशास्त्र म्हणजे तुम्ही आता एक स्पष्टीकरण केलं, व्याख्या सांगितली, पण आता माझ्या डोक्यात असा विषय आलाय की याचे काही प्रकार आहेत का, किंवा अभ्यास या संख्याशास्त्रामध्ये कुठल्या प्रकारे आपण अभ्यास करू शकतो, कुठल्या विषयात डिग्री जशी असते की त्याच्यानंतर पुढचं करिअर असतं, कुठलाही विषय आपण जेव्हा शिकतो त्याचा आपण पुढे काय उपयोग होणार आहे, आपल्याला कुठे जॉब करता येणार आहे, तर हे जरा या विषयाशी संदर्भात मला प्रश्न पडलाय.
बरोबर, अतिशय छान प्रश्न आहे. नशिबाने सुदैवाने संख्याशास्त्राचा विषय आजकाल सर्वत्र ऑलमोस्ट इन ऑल सायन्सेस प्रत्येक फील्डमध्ये वापरलेला जातो.
बरं,
त्यामुळे संख्याशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विषयांना कधी नव्हे एवढ्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. विशेषतः आज मी तुम्हाला सांगेन कॉमर्स आणि मॅनेजमेंट या विषयामध्ये संख्याशास्त्राचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होताना तुम्हाला दिसेल.
बरं,
अगदी आपण सोपी सोपी उदाहरणं घेऊ. बँका कशासाठी असतात हो? बँकांमध्ये ग्राहक म्हणून आपण पैसे शिल्लक ठेवतो, सेव्हिंग्स करतो. या सेव्हिंग्स केल्या पैशाचं पुढे होतं काय असं तुम्ही जर का मला प्रश्न विचाराल तर तुम्हाला जसं माहिती आहे बँकेत ठेवलेला पैसा तो काही बँकेच्या लॉकरमध्ये राहत नाही काही.
बरोबर,
तो पैसा प्रत्यक्षामध्ये अनेक लोकांना कर्ज रुपाने दिला जातो.
हो हो,
आणि ह्याच्यामधला जो फरक असतो म्हणजे मी बँकेमध्ये पैसे शिल्लक ठेवले तर मला 4% किंवा 6% व्याज मिळतं, पण जेव्हा मी कर्ज घेतो तेव्हा मात्र मला 10%, 11%, 12% या दराने व्याज मिळतं. HDFC फायनान्शियल संस्था आहे, ह्या सुद्धा कर्ज देतात, त्या ठिकाणी आपण सुद्धा आपण ठेवी ठेवतो. म्हणजे हा जो कर्ज देण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामधून जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाचा विनियोग कसा करायचा हे बँकांना ठरवावं लागतं, आणि याच्यातून सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट चालतात. या ठिकाणी अनेक लोकांना नोकऱ्या मिळतात. पण कर्ज देताना आपण कोणाला कर्ज द्यायचं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. माझ्याकडे समजा 300 कोटी रुपये आज उपलब्ध आहेत एखाद्या बँकेमध्ये, अशाच प्रकारच्या रकमा असतात, हे आकडे खूप प्रचंड मोठाले असतात. या पैशाचं काय करायचं याचा निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय कोण घेतो असं तुम्हाला वाटतं? बँकांच्या बाबतीत हा निर्णय घेण्याचं काम बँकेमध्ये काम करणारे मॅथमॅटिशियन, स्टॅटिस्टिशियन्स आणि कॉमर्स आणि मॅनेजमेंटमधले हे लोक सगळे एकत्र येऊन करत असतात. मी जर का 1000 लोकांना कर्ज दिलं आणि ते कर्जाची जर का परतफेड जर का झाली नाही तर बँका बुडतील, ग्राहक जो असेल त्याचे पैसे बुडतील, हे असं होऊन चालणार नाही. त्यामुळे जो माझ्याकडे कर्ज मागायला आलेला आहे तो डिफॉल्टर होण्याची शक्यता किती, नॉन डिफॉल्टर होण्याची शक्यता किती, म्हणजे नियमितपणे तो कर्ज फेडण्याची शक्यता किती, याची पण गणितं करावी लागतात. सो इफ आय एम एबल टू एस्टिमेट प्रोबॅबिलिटी दॅट अ पर्सन विल बी डिफॉल्टर, ही गोष्ट बँकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असते. आज संख्याशास्त्राचे विद्यार्थी जेव्हा फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असतात त्यावेळेस ते अशा प्रकारच्या शक्यतांचा अभ्यास करतात, अशा प्रकारचे सल्ले ते बँकेच्या मॅनेजर लोकांना देतात आणि त्याचा उपयोग करून साधक बाधक विचार करून बँकेच्या मॅनेजरला निर्णय घ्यावा लागतो की आपण कर्ज द्यावं किंवा कर्ज देऊ नये. आज जागोजागी बँका आहेत, बँकांच्या शाखा सर्वत्र आहेत, भारतातच नाही भारताबाहेरही मोठ्या प्रमाणात या संस्था चालू आहेत. या सर्वत्र ठिकाणी संख्याशास्त्रज्ञांना भरपूर डिमांड आहे. येत्या 50 वर्षांमध्ये ही डिमांड वाढत जाणारी आहे. हा मी तुम्हाला एक सोपा उपयोग सांगितला बँकांच्या बाबतीत. दुसरं एक मोठं क्षेत्र आता उपलब्ध आहे ते म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज.
बर,
तुम्हाला माहिती आहे औषधांची गरज सर्वच जनतेला आहे आजारी पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आपण हळूहळू जसं वय वाढत जातं तसं आपल्याला वेगवेगळ्या आजारांना आपल्याला निमंत्रण द्यावं लागतं किंवा ते आपल्या जवळ येऊन पोचतात आणि मग आपल्याला औषध घ्यायची वेळ येते. तुम्ही मला सांगा, तुम्हाला डोकं दुखायला लागल्यानंतर तुम्ही अनॅसिन, एस्पिरिन, क्रोसिन, डिस्पिरिन वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक औषधाच्या गोळ्या तुम्ही घेता. या गोळ्या कसं काम करतात याचा अभ्यास कोणी करायचा? ही गोळी डोकेदुखीसाठी उत्तम आहे, अमुक एक गोळी तापासाठी चांगली आहे, मलेरिया झाल्यानंतर अमुक एक प्रकारच्या गोळ्या रेकमेंड केल्या जातात, हे कसं केलं जातं हे सर्व ठरवण्यासाठी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधले लोक लागतातच, फार्मसीचा अभ्यास करणारे लोक लागतातच. परंतु ट्रीटमेंट ए चांगली का ट्रीटमेंट बी चांगली, ए गोळी चांगली का बी गोळी चांगली याच्यावरती जेव्हा पहिल्यांदा प्रयोग केले जातात त्यावेळेस हे प्रयोग कसे करावेत हे ठरवण्याचं एक जे शास्त्र आहे त्याला संख्याशास्त्रामध्ये म्हणतात डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स. आणि हे सर्व जसं केलं जातं त्यांना म्हणतात क्लिनिकल ट्रायल्स. म्हणजे एखादं औषध बाजारात येण्यासाठी त्याच्यावरती किमान 12 ते 15 वर्षाचा अभ्यास करावा लागतो. अनेक औषधांच्यावरती काम केल्यानंतर त्यातलं एखादी गोळी एखादं टॅबलेट कदाचित जनतेला उपयोगी पडू शकते याची खात्री असते. त्याच्यामुळे ह्याच्यावरती सातत्याने जेव्हा अभ्यास केला जातो, तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हा तुम्हाला कळेल की क्लिनिकल ट्रायल्समध्ये फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4 अशा प्रकारचे 4 फेजेस असतात.
बरोबर.
त्यामुळे एक औषधाची गोळी जेव्हा बाजारात येते तेव्हा साधारणतः त्याला 800 कोटी रुपयाहून जास्त खर्च येत असतो. आणि या आलेल्या औषधाचे साईड इफेक्ट होऊ नयेत याची काळजी घेतली जाते. म्हणून या हे प्रयोग करत असताना, हे प्रयोग डिझाईन करत असताना स्टॅटिस्टिकचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग होतो. हा उपयोग करण्यासाठी मुळात काही आपल्याला बेसिक स्टॅटिस्टिक शिकावं लागतं. आणि हे स्टॅटिस्टिक शिकण्याचं काम बीएससी आणि एमएससी स्टॅटिस्टिक्स या अभ्यासक्रमामध्ये केलं जातं. अशा प्रकारचे विविध अभ्यासक्रम पुणे विद्यापीठामध्ये तसेच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. मगाशी मी याचा उल्लेख केला, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स मधलं उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय विविध ठिकाणचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी कलकत्त्याला येतात. जगभर अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूट्स आहेत. आपलेही भारतीय लोक परदेशामध्ये जातात आणि विविध विद्यापीठामध्ये याचं शिक्षण घेतात. थोडक्यामध्ये संख्याशास्त्रामध्ये आज अपरिमित संधी आहेत आणि या संधी उत्तम प्रकारे मिळण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे संगणक युग आहे.
बरोबर.
मला माहिती आहे की पूर्वीच्या काळी लोक संख्याशास्त्रापासून पळून जायचे, घाबरून जायचे. याचं कारण एवढे मोठे आकड्यांच्या बेरजा कोण करणार, वजाबाक्या कोण करणार, गुणाकार कोण करणार, त्यांचे वर्ग काय करा. म्हणजे आकडेवारी भरपूर उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा ती प्रोसेस करण्यासाठी, त्याचं विश्लेषण करण्यासाठी भरपूर काळ जायचा. आणि हे सर्व हाताने करणं म्हणजे अतिशय त्रासदायक गोष्ट होती. 40-50 वर्षापूर्वी फॅसिट मशीन्स नावाची एक मशीन्स आपल्याकडे उपलब्ध होती. म्हणजे गुणाकार करायचा असेल 5 गुणिले 4 तर 5 आकडा लिहांट गुणिले 4 म्हणून 4 वेळा ते मशीन फिरवा. मग शरीराला व्यायाम फक्त चांगला व्हायचा आणि मात्र मोठ्या प्रमाणात कॅल्क्युलेशन चुकायची. म्हणजे विद्यार्थ्यांना त्या डेटामधून कन्क्लुजन्स काढण्यापेक्षा त्याच्यावरती प्रोसेस करण्यामध्येच त्यांचा वेळ जायचा. हे एक कारण होतं की संख्याशास्त्राबद्दल लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. सुदैवाने आपण सर्वांनी संगणक युगामध्ये प्रवेश केलेला आहे. मोठ्या प्रमाणात आपण कॉम्प्युटर्स वापरायला लागलेलो आहोत. या कॉम्प्युटर्समध्ये आजकाल अनेक स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. अगदी विंडोज सारखं जर का तुम्ही माध्यम बघितलं त्याच्यामध्ये एक्सेल नावाचं एक सॉफ्टवेअर असतं. तुम्ही जर का या एक्सेल सॉफ्टवेअरचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की संख्याशास्त्रामधील अनेक गोष्टींचा वापर तुम्हाला त्यात सहजपणे करता येईल. एकदा का तुम्ही ती आकडेवारी योग्य प्रकारे जर का त्या एक्सेल शीटमध्ये जर का वर्कशीटमध्ये भरली तर त्या डेटाचा तुम्हाला मीन काढायचा आहे का, मेडियन काढायचा आहे का, स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं आहे का, कोरोलेशन कोइफिशियंट काढायचं आहे. म्हणजे संख्याशास्त्रामध्ये जे विविध इंडेक्स आहेत, जे टूल्स आहेत, त्याच्यावरती कोणीतरी अगोदर प्रोग्रामिंग करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला यासाठी नेमकं काय पाहिजे याचा जर का तुम्हाला जजमेंट आलं, याचा जर का तुम्हाला अंदाज आला, तर कॅल्क्युलेशन्स करणं हा आजकाल समस्या राहिलेली नाही. ते करायला वेळही लागत नाही. नाहीतर पूर्वी असं झालेलं आहे की सेन्ससची आकडेवारी आपण दर 10 वर्षांनी गोळा करतो, त्या आकडेवारी जी गोळा केली त्याचं पुढे अनालिसिस करण्यासाठी पुढची 10 वर्ष निघून जातात. म्हणजे 1961 साली जी आकडेवारी गोळा केली त्याचं अनालिसिस व्हायला 1975 साल उजाडलं, तर उपयोग काय? पुन्हा 1971ची नवीन आकडेवारी त्यात जमा होते. म्हणजे मी सुरुवातीला म्हणलं की समस्या असतात ते सोडवण्यासाठी डेटा गोळा करायचा, आकडेवारी गोळा करायची, त्याचं विश्लेषण करायचं आणि ती समस्या सोडवायला जायचं. पण समस्या 1961 सालामधली, त्याचं विश्लेषण करण्यासाठी आकडेवारी गोळा केली आपण, त्याचं अनालिसिस मात्र झालं 1970 मध्ये, आणि आपण जेव्हा त्या सूचना देतो तेव्हा त्या सूचना अनेक वेळा कालबाह्य होऊन बसतात.
बरोबर.
हे जे अंतर पडत होतं ना, हे अंतर आता दूर झालेलं आहे. आता आपल्याकडे महासंगणक आहेत, अतिशय वेगाने कॅल्क्युलेशन्स केले जातात, कॉम्प्युटरचा स्पीड चांगला आहे, संगणक अतिशय वेगाने कामं करतात, या सर्वांचा उपयोग संख्याशास्त्राला झालेला आहे. आणि ह्याच्यामुळे संख्याशास्त्राने सर्व सायन्सेसचा एक प्रकारे ताबा घेतलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रचंड आकडेवारी उपलब्ध होते, ज्या ज्या ठिकाणी अनिश्चितता असते, त्या त्या ठिकाणी संख्याशास्त्राचा वापर अनिवार्य पद्धतीने केला जातो. मी तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. बँकांच्या क्षेत्रामध्ये संख्याशास्त्र कसं वापरलं जातं हे तुम्हाला मी सांगितलं. दुसरं मी तुम्हाला सांगितलं की संगणक युग उपलब्ध झाल्यामुळे त्याचा तुम्हाला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये कसा प्रकारे अभ्यास केला जातो, कशा प्रकारे ऍप्लिकेशन केलं जातं हे मी तुम्हाला सांगितलं. या संदर्भात तुम्ही म्हणाल की मला वाचण्यासाठी काही तुम्ही रेकमेंडेशन काही करू शकाल का, तर मी तुम्हाला काही चांगली पुस्तकांचं नाव सांगू शकतो.
आणि सर त्याबरोबर तुमची पण काही पुस्तकं आज प्रकाशित झालेली आहेत, तर त्याविषयी पण जरा सांगाल.
ठीक. पहिल्यांदा मी तुम्हाला एक अतिशय छान सुंदर पुस्तक सांगतो. त्या पुस्तकाचं नाव आहे स्टॅटिस्टिक्स फॉर एव्हरीवन. डॉक्टर अनिल गोरे, डॉक्टर मिसेस शरयू परांजपे आणि मी स्वतः माधव कुलकर्णी, आम्ही तिघांनी मिळून हे पुस्तक लिहिलं आहे.
बरं.
आणि या पुस्तकामध्ये आम्ही संख्याशास्त्र जिथं जिथं वापरलं त्या अनेक केस स्टडीज आम्ही त्यात सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये विविध प्रकारची निबंध आम्ही लिहिलेले आहेत. गेल्या 30 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे आमच्याकडे जे लोक आले त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही हा उपयोग कशा प्रकारे केला जातो हे या पुस्तकात सांगितलेलं आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य जर का तुम्ही मला विचाराल तर मी सांगेन की या पुस्तकामध्ये एकही फॉर्म्युला नाही, एकही डेरिव्हेशन केलेलं नाही. तुम्ही याच्यातलं कुठलंही पान वाचा आणि जर का पुस्तक वाचायला लागाल तर तुम्हाला ते पुस्तक उपयोगी पडेल असं तुम्हाला दिसेल. संख्याशास्त्राचा का अभ्यास करायचा या संदर्भात आम्ही या पुस्तकामध्ये विवेचन केलेलं आहे. भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे हरित क्रांती झालेली आहे. ग्रीन रिव्होल्युशन ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, हे ग्रीन रिव्होल्युशन एव्हरग्रीन रिव्होल्युशन कसं राहील, सदाहरित क्रांती ती राहील का? भारताची लोकसंख्या ज्या वेगाने वाढती आहे त्याच वेगाने जर का अन्नधान्याचं उत्पादन वाढलं नाही तर पुन्हा एकदा आपण 1970 साली जो दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये त्या दिशेने जाणार आहोत का? त्या दिशेने जायला नको असेल तर संख्याशास्त्राचा उपयोग कसा करावा या संदर्भात आपण आम्ही त्या पुस्तकामध्ये विवेचन केलेलं आहे. मला तुम्हाला सांगायचं असं आहे की अनेक गोष्टींचा अभ्यास संख्याशास्त्रातून करता येतो. भारतासमोरची मोठी समस्या कुठली आहे? तुम्ही म्हणाल भारतातील दारिद्र्य. अनेक लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. मग ही दारिद्र्य रेषा कशी ठरवतात, पॉव्हर्टी लाईन कशी काढतात, भारतातील लोकसंख्याचं दारिद्र्य मोजायचं कसं, या संदर्भात अर्थशास्त्रज्ञ लोक सांगत असतात. पण अर्थशास्त्रज्ञ लोक ज्या आकडेवारीच्या जोरावरती हे सगळं सांगतात, ज्या पद्धती डेव्हलप करतात ते कशा डेव्हलप करतात हे सांगण्याचं काम आम्ही या पुस्तकात केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की जैविक विविधता बायोडायव्हर्सिटी ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. भारतामधला जो पश्चिम घाट जो आहे, सह्याद्री जो कन्याकुमारीपर्यंत जाऊन पोहोचतो आहे, 1600 किलोमीटरचा हा जो पट्टा आहे, या जैविक विविधतेचं महत्व सगळ्या जगाला पटलेलं आहे, आपल्यालाही पटलेलं आहे. ही आपली संपत्ती आहे असं आपण म्हणतो. मग या संपत्तीचं मोजमाप करायला नको?
बरोबर.
हो, मोजमाप करायला लागलं तर वर्षानुवर्ष करावं लागेल आणि हजारो शास्त्रज्ञ लागतील. त्यामुळे प्रत्येक जागी जाऊन याचं मोजमाप करता येणं शक्य नाही. मग संख्याशास्त्राचा उपयोग करून यात काही हातपाय हलवता येतील का? असा लोकांसमोर प्रश्न असतो. त्याचं उत्तर आम्ही होय असं म्हणून देतो. सॅम्पलिंगचा उपयोग करून, नमुना पाहणीचा उपयोग करून आपल्याला याच्या संदर्भात काही अंदाज ठोकतायाने का विना काढता येईल असं आम्हाला दिसतं. अशा प्रकारचं काम करणारे अनेक शास्त्रज्ञ आहेत. कदाचित आपण डॉक्टर माधव गाडगीळ हे नाव ऐकलं असेल. त्यांनी पश्चिम घाटासंदर्भात अशा प्रकारे खूप अभ्यास केलेला आहे आणि हे काम करत असताना त्यांना अनेक शास्त्रज्ञांची मदत झालेली आहे आणि स्टॅटिस्टिशियन्स लोकांनी याच्यामध्ये अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे. देशासमोरचा दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे पाऊस.
बरोबर.
सुदैवाने आज महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडतो आहे आणि दुष्काळाचं सावट दूर झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जरा थोडा समाधानाचा सुस्करा सोडता येईल असं. हा पाऊस नेमका कधी पडेल हे जर का शेतकऱ्याला आपण अगोदर सांगू शकलो तर शेतामध्ये पेरणी कधी करता येईल, शेतामध्ये नांगरणी कधी करणं योग्य होईल, शेतामध्ये पेरलेलं उगवणार किती आणि ते नेमकं हाती लागेल का नाही, या संदर्भात काहीतरी गणित शेवटी मांडावी लागतात.
बरोबर.
या देशाला जर का अन्नधान्याचा पुरवठा करायचा असेल तर पीक आल्यानंतर सांगण्यात काही अर्थ नाही, तर पीक येण्याच्या अगोदर जर का आपण ते प्रेडिक्शन करू शकलो तर देशाला नियोजन करत असताना नियोजनकर्त्यांना याचा उपयोग होतो. आमच्या देशामध्ये तांदळाची गव्हाची जर का कमतरता पडणार असेल तर आम्हाला गहू आयात करायला हवा, त्याचं धोरण अगोदर ठरवायला हवं. 1960-70 साली मात्र ही स्थिती होती की भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडायचा, लोकसंख्येला पुरेसं अन्नधान्य आपल्याला उपलब्ध नसायचं. केंद्रीय सरकारमधील अॅग्रिकल्चर मिनिस्टर कृषी मंत्री यांना PL 480 नावाचा एक कायदा होता. तो कायद्याच्या जोरावरती ते अमेरिकेमध्ये जायचे, त्या लोकांच्याकडे सांगायचे की आम्हाला गव्हाचा पुरवठा करा, आमच्या जनतेला पुरेसा गव्हाचा पुरवठा आम्ही करू शकत नाही, आणि मग आपण अमेरिकेतून गहू आणायचो. आज सुदैवाने स्थिती बदललेली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी उत्तम प्रकारे काम केलं, भारतीय शासनाने उत्तम प्रकारे काम केलं, संख्याशास्त्रज्ञांनी चांगल्या प्रकारे गव्हाच्या उत्तम व्हरायटीज आणायला मदत केली, तांदळाच्या व्हरायटीज आणायला निर्माण केली, आणि 1947-50 साली जी 40 कोटी लोकसंख्या होती ती आज 100 कोटीच्या पुढे गेल्यानंतर सुद्धा भारतामध्ये त्याला सुजलाम सुफलाम असं म्हणता येईल. भरपूर अन्नधान्याचा पुरवठा आज उपलब्ध आहे, भारतीय जनतेला पुरेसं अन्नधान्य आज आपल्याकडे उपलब्ध आहे, आणि आयातीपासून आज आपण निर्यातीकडे गेलेलो आहोत. मला तुम्हाला सांगायचं असं आहे की हे सर्व होत आहे, पण हे होत असताना शास्त्रज्ञांची जो रोल आहे, शास्त्रज्ञांनी जी भूमिका बजावलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे, आणि याच्यामध्ये संख्याशास्त्रज्ञांचं योगदान जे आहे ते कौतुक करण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, तांदळाची एखादी जात जेव्हा बाजारामध्ये येत असते, व्हरायटी जेव्हा उपलब्ध होते, किंवा कृषी विद्यापीठ जेव्हा ती रेकमेंड करत असतात, तेव्हा त्याच्यामागं अॅग्रिकल्चर सायंटिस्ट तर असतातच, पण हे जे प्रयोग करावे लागतात ते प्रयोग करण्याचं शास्त्र आणि ते प्रयोग नेमके कसे करावेत हे सांगण्याचं कौशल्य संख्याशास्त्रज्ञांच्याकडे असतं, आणि त्यांच्या मदतीने या संदर्भात अभ्यास करता येतो. संख्याशास्त्राचा अतिशय मूलभूत पद्धतीने अभ्यास जर का आपण केला तर आपल्याला अनेक गोष्टी असं सांगता येतील की संख्याशास्त्राचा वापर करून भारतातील अनेक समस्यांना आपण निदान हात तरी घालू शकतो, ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. संख्याशास्त्राचा उपयोग करून जे मोजता येत नाही ते मोजण्याचा प्रयत्न करता येतो, ही संख्याशास्त्राची कुशलता आहे, कौशल्य आहे असं मी म्हणेन. अर्थात यासाठी संख्याशास्त्रज्ञ हा अनुभवी हवा. दारिद्र्य हे काही मोजता येत नाही हो, पण तरी ते मोडण्यासाठी आपण इंडेक्स तयार करतो.
बरोबर.
एखाद्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता किती आहे हे मोजता येत नाही, त्याला आपण इंटेलिजन्स कोशंट असं म्हणतो. तर इंटेलिजन्स कोशंट हा मोजावा लागतो आणि त्याच्यातून आपल्याला काही तारतम्य पद्धतीने ते चर्चा करावी लागते. जे मोजता येत नाही ते मोजण्याचं कौशल्य संख्याशास्त्रज्ञ दाखवतात, म्हणून संख्याशास्त्रज्ञांना आज या जगात मानाचं स्थान आहे असं मला वाटतं.
विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहात संख्याशास्त्र याविषयी मार्गदर्शन. मार्गदर्शन आपल्याला करतायत प्राध्यापक माधव कुलकर्णी. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, यशवाणी आपण ऐकत आहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. आमची वेबसाईट ओपन करा आणि आपण सर्वांनीच ऐका यशवाणी. त्यासाठी लॉग ऑन करा YCMOU.digitalUniversity.ac. यशवाणी क्लिक करा आणि ऐका यशवाणी लाईव्ह. आत्ताच आपण संख्याशास्त्र या विषयावर प्राध्यापक माधव कुलकर्णी यांनी दिलेलं मार्गदर्शन ऐकलं. याविषयी आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला फोन करायचा आहे, त्यासाठी आमचा नंबर आहे कोड क्रमांक 0253 आणि आमचे फोन नंबर्स आहेत 2231-480 आणि 2230-334. फोन करा आणि आपल्या मनातले प्रश्न विचारा आणि ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण संख्याशास्त्र याविषयी प्राध्यापक माधव कुलकर्णी यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकत आहात। कुलकर्णी सर, माझ्या मनामध्ये जो प्रश्न आलाय तो असा की आपण जन्माबद्दल सांगितलं मगाशी की जन्म कधी होणार काय हे आपल्याला माहिती असतं, पण मगाशी तुम्ही मृत्यूविषयी सुद्धा म्हटलात की मृत्यूविषयी सुद्धा संख्याशास्त्र आपण वापरात आणू शकतं, किंवा आजकाल नवीन काही गाड्या येत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या गाड्यांमध्ये पण संख्याशास्त्राचा वापर होतो का, किंवा इन्शुरन्स सारखे काही प्रकार असतात तर त्यामध्ये सुद्धा होतो का, याविषयी जरा सांगाल।
बरोबर, तुमचा प्रश्न अतिशय छान आहे आणि या प्रश्नाला मी एक सविस्तर उत्तर तुम्हाला आता देणार आहे।
हो सर,
आपण जन्मासंदर्भातलं संख्याशास्त्र बघितलं, जन्माला येणारं मूल हे स्त्री असणार आहे का पुरुष असणार आहे, मुलगा असणार आहे का मुलगी असणार आहे, या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेतली आणि आपण सांगितलं की प्रोबॅबिलिटी ऑफ अ बॉय ऑर अ गर्ल इज हाफ, निम्मी असते। म्हणूनच आपल्याला सेक्स रेशो बघत असताना हजार मुलांच्या मग जर का हजार मुली जन्माला आल्या तर सगळं काही ठीक चाललेलं आहे असं आपल्याला मानता येणार आहे। तुम्ही मला विचारलं मृत्यूबद्दल काय, तुम्ही म्हणाल मृत्यू तर निश्चित आहे, संख्याशास्त्र फक्त अनिश्चित गोष्टींबद्दल बोलतं।
बरोबर,
मग मृत्यू संदर्भात संख्याशास्त्राचा रोल काय, कसं प्रकारे ते काम करतं हे जरा सांगाल का? अतिशय बरोबर प्रश्न आहे। मृत्यू तर निश्चित आहे, जो जन्माला आला तो निश्चितपणे मरणारच आहे। जातस्य ही ध्रुव मृत्यू हे शब्द खरेच आहेत, पण कोणत्या वयात मृत्यू येणार हे मात्र अनिश्चित असते।
बरोबर,
प्रसिद्ध पक्षी शास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली वयाच्या 92व्या वर्षी मरण पावल्याचं तुम्हाला माहिती असेल, एखाद्या पक्व फळाप्रमाणे ते मरण पावले। तर त्यांची पत्नी तोहमीना तरुणपणीच मरण पावली। एकाच घरातल्या दोन व्यक्ती एखादा 20व्या 22व्या वर्षी मरण पावतो आणि दुसरा मात्र माणूस 92 वर्षापर्यंत जगतो। बघितलं, एका घरामध्ये सुद्धा किती विविध फरक आहे। भारतामध्ये प्रत्येक 10 मुलांमागे एक मूल पहिल्या वर्षीच मृत्यूमुखी पडते।
बर,
सामान्यपणे बाल, कुमार, प्रौढ आणि वृद्ध या अवस्थांमधून गेल्यानंतर जर का मृत्यू आला किंवा मृत्यू यावा असं आपल्याला वाटतं, तसं जर का झालं नाही, एखादा तरुण माणूस अपघातात जर का वारला तर आपण म्हणतो अकाली मृत्यू आला, मग आपण हळहळतो। पूर्वी आयुर्मान 40-45 वर्ष होतं, आता ते 60-65 वर्षापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या जोरावरती त्या आपल्याला 75-80 पर्यंत जाताना दिसतंय।
बरोबर,
याच्यामधून वेगवेगळ्या समस्या आलेल्या तुम्हाला दिसतंय। जेव्हा लोक 40-45व्या वर्षीच मरण पावत होते तेव्हा त्यांना पेन्शन वगैरे द्यायचा काही प्रकार फारसा येत नव्हता, पण जेव्हा वयोमान वाढायला लागलं तेव्हा सरकारने पेन्शन द्यायला सुरुवात केली आणि 65 वर्षापर्यंत जर का आपल्याला एखाद्या विद्यार्थी शिक्षकाला किंवा नोकरी करणाऱ्याला जर का पेन्शन द्यावी लागली तर सरकारला तो बोजा परवडत होता। तेव्हा पेन्शन संदर्भात जेव्हा सरकारने नियम केले तेव्हा साधारणतः वयोमान किती, एखादा माणूस दीर्घकाळ म्हणजे किती काळ जगेल याचा अंदाज करून सरकारने काही नियम केलेले होते। आता हे वयोमानाची मर्यादा 70-75च्या पुढे जायला लागल्यामुळं आपल्या शासनाला निवृत्ती वेतनाचा बोजा परवडण्याचा झालेला आहे। याचा काय परिणाम झाला याच्यामध्ये गणित आहे का नाही बघा, किती लोक निवृत्त होणार आहेत, त्यांना किती काळ आपल्याला पेन्शन द्यावी लागणार आहेत, त्यांचं एक्सपेक्टेड रेसिड्युअल लाईफ काय म्हणजे निवृत्तीनंतर ते किती काळ जगतील, त्याचा बोजा सरकारवरती किती येईल, महागाई वाढल्यानंतर त्यामध्ये किती प्रमाणात वाढ करावी लागेल, ह्या सर्वाची गणित आपल्याला सरकारला करावी लागतात। आणि मृत्यूची वेळ निश्चित नसल्यामुळे या संदर्भात अनिश्चितता निर्माण होते आणि या संदर्भात संख्याशास्त्राला काम करावं लागतं। तुम्ही वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या बघितलेल्या असतील, त्यांच्या तुम्ही लोगोज बघितले असतील, उदाहरणार्थ जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी हा लोगो तुम्हाला माहिती असेल। ही जाहिरात तुम्ही काळजीपूर्वक वाचली का? जिंदगी के बाद भी आपण काळजी करतो म्हणजे काय करतो आणि यासाठी आपण विमा उतरवतो म्हणजे नेमकं काय करतो? लक्षात ठेवा, अकाली मृत्यूच्या धोक्याचं जे वाटप आपल्याला करायचं असतं ते आपण विम्याच्या रुपाने करत असतो। सगळे लोक काही अकाली मरत नाहीत। आपण 100 लोकांचा जर का विमा उतरवला आणि त्यातले जर का 40-50-60-70 लोक जर का अकाली मरायला लागले तर विमा कंपन्या बुडतील। प्रत्यक्षामध्ये 4-5, 2-3 लोकच जर का त्यामध्ये मरत असतील अकाली, काही ऍक्सिडेंट झाला, हार्ट अटॅक आला किंवा इतर काही कारणं झाली, त्याच्यामुळं जर का माणूस अकाली मेला तर त्या संदर्भात अशा प्रकारे जर काही योजना करता आली तर एलआयसी सारखी संस्था किंवा इन्शुरन्स कंपन्या त्याची जबाबदारी घेतात. म्हणजे प्रत्येकाने धोक्याचं वाटप करायचं, त्या संदर्भात एक ठराविक रक्कम संस्थेला द्यायची आणि त्याच्यातून ज्याला धोका निर्माण झाला किंवा ज्याच्यावरती ती आपत्ती आली त्याची काळजी त्या संस्थेने करायची. अशा संदर्भातला अभ्यास हा विम्याचा अभ्यास म्हणून करावा लागतो. अकाली मृत्यू आलेल्या माणसाच्या कुटुंबाला मदत करायची हा अगदी साधा आणि आवश्यक प्रकार आहे, पण हे करण्याची जबाबदारी आयुर्विमा कंपन्या घेतात म्हणून महत्वाची आहे. मृत्यूची संभाव्यता जर का कमी असेल तर विमा हप्ता कमी पडणार, मृत्यूची संभाव्यता जर का जास्त असेल तर विम्याचा हप्ता नेहमी जास्त पडतो. तुम्ही कधी विम्याच्या हप्त्याचा विचार केलाय का? लहान मुला जन्माला आल्याबरोबर जर का तुम्ही त्याचा विमा उतरवायचा प्रयत्न कराल तर विमा कंपन्या तुमच्याकडून सबस्टॅन्शियल मोठी अमाऊंट तुमच्याकडून ते हप्ता म्हणून घेत असतात. परंतु एकदा का तो मुलगा 8-10 वर्षाचा झाला तर त्याच्यानंतर पुढच्या 40 वर्षांमध्ये तो मुलगा मरण्याची शक्यता तुलनेने कमी असते. त्यामुळे त्यावेळी जर का आपण विमा उतरवला तर विम्याचा हप्ता हा छोटासा असतो, कमी असतो. आणि 60-70 वर्षानंतर जर का तुम्ही तुमचा विमा उतरवायचा प्रयत्न केला तर मृत्यूची शक्यता वाढली असल्यामुळे पुन्हा एकदा विमा कंपन्या तुमच्याकडून मोठा हप्ता घेत असतात. म्हणजे मृत्यूची शक्यता किती, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट यू विल कम अक्रॉस दॅट पर्टिक्युलर इव्हेंट, ह्याचा अंदाज घेऊनच विमा कंपन्या त्यांचे प्रीमियमचे हप्ते ठरवत असतात. विमा कंपन्यांना हे कसं परवडतं याचा सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे नोकरदारांचा पगार, व्यवस्थापनाचा खर्च, एलआयसी आणि त्यासारख्या इन्शुरन्स कंपन्या चालवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात आवर्जून. त्या सर्वांचा हिशोब करून शेवटी ही आकडेमोडी करावी लागते आणि त्या संदर्भात निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे विमा कंपन्यांचा नेमका हप्ता ठरवण्याचं काम संख्याशास्त्रज्ञ करतात.
बरोबर,
हे स्टॅटिस्टिकचं महत्वाचं काम आहे. वाहनांच्या बाबतीतही असं आपल्याला सांगता येईल. आपण गाडीमध्ये विविध गाड्यांमध्ये बसलेला असाल, आपल्याला त्यामध्ये लेग स्पेस चढवण्याचा एक शब्द वापरला जातो की मी गाडी चालवत असताना पुढचा ऍक्सलरेटर किंवा क्लच दाबण्यासाठी किती अंतर आहे, म्हणजे माझ्या पायाची लांबी किती आहे. म्हणजे भारतामध्ये गाडी चालवणारे जे लोक आहेत त्यांची शारीरिक मेजरमेंट्स काय आहेत, उंची किती आहे, पायाची उंची किती आहे, सिटिंग हाईट्स किती आहे, या सर्व गोष्टीचा वापर केला जातो आणि त्याचा वापर केल्यानंतरच गाड्यांची मोजमापं ठरवावी लागतात. म्हणजे गाडीच्या ड्रायव्हर सीटवरती बसल्यानंतर ड्रायव्हरच्या समोर किती अंतर हवं याचा अभ्यास करावा लागतो. गाडीत बसणाऱ्या लोकांना वरचं टप लागता कामा नये त्याचाही अभ्यास करावा लागतो. त्यामुळे तुम्ही काही गाड्यांमध्ये बसल्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं असेल की तुम्हाला खूप वाकून बसावं लागतं, गाडीमध्ये सहजपणे बसता येत नाही, किंवा काही ठिकाणी लेग स्पेस भरपूर असते, पाय मोकळेपणाने फिरवता येतात, काही ठिकाणी मात्र पाय आखडून बसावं लागतं, किंवा मागच्या सीटवरती दोघांच्या ऐवजी जर का आपण तिघं बसलो तर बसायला खूप अडचण होते. एखादी गाडी डिझाईन करत असताना तिथल्या इंजिनियर्स लोकांना या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागतो आणि म्हणून प्रत्येक कंपनीमध्ये संख्याशास्त्रज्ञांचा वावर असतो. ही जी टीम असते गाडी तयार करणारी ह्याच्यामध्ये संख्याशास्त्रज्ञांचा रोल अतिशय महत्वाचा आहे हे मला माहिती आहे, हे तुमच्याही लक्षात आलं असेल. या संदर्भात आपण जास्त मोकळेपणाने आणि विस्ताराने या संदर्भात पुढे कधी तरी बोलू.
सर, अतिशय सुंदर माहिती, म्हणजे अगदी करिअर दृष्टीने किंवा अभ्यासाच्या दृष्टीने संख्याशास्त्र किती महत्वाचं आहे याविषयी आपण सविस्तर मार्गदर्शन केलंय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक माधव कुलकर्णी यांनी गणित व संख्याशास्त्र याविषयी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलंय. 30 वर्ष संख्याशास्त्राचा विषय शिकवण्याचा अनुभव त्यांना आहे, त्यांची अनेक पुस्तकं बाजारात आहेत. अशा तज्ञांचा आज आपल्याला मार्गदर्शनाचा लाभ मिळालेला आहे, त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांतर्फे मी कुलकर्णी सरांचे आभार मानते. सर, धन्यवाद.
धन्यवाद. मलाही खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून. मी तुम्हाला फक्त भरलेला आहे, त्यामुळे संख्याशास्त्रापासून आपल्याला दूर राहून चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, संख्याशास्त्राचा जरूर अभ्यास करा आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवा.
नक्कीच, आजच्या मार्गदर्शनावरनं तरी ज्यांना कोणाला या संख्याशास्त्राविषयी भीती होती ते नक्कीच आता त्याचा विचार करतील आणि त्याबद्दल करिअर करण्याच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करतील. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. आपल्या सर्व मित्रांना ऐकायचंय यशवाणी, त्यासाठी आमची वेबसाईट ओपन करा आणि ऐका यशवाणी. त्यासाठी लॉग ऑन करा ycmou.digitalyuniversity.ac. यशवाणी क्लिक करा आणि ऐका यशवाणी लाईव्ह. रोज ऐकत रहा यशवाणी. त्यासाठी आमच्या वेबसाईटवर आमची लॉग ऑन करून आपण ऐकू शकता यशवाणी. आज आम्ही इथेच थांबतो आहोत. पुन्हा आपली भेट आमच्या उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.